आकाशवाणी मुंबई शैलेश औटी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अधिक उत्पादन देणाऱ्या आणि जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या 109 वाणांच्या वाटपाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे एक प्रकारची राजकीय अशांतताच असून एकमेकांमध्येच संघर्ष पाहायला मिळत असल्याची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची खंत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या अपप्रचारामुळे भाजपाच्या जागा घटल्या पण जनाधार घटला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप. मनु भाकर आणि पी आर श्रीजेस यांना ध्वजधारकाचा मान. देशातल्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या कृषी विज्ञान केंद्रात अधिक उत्पादन देणाऱ्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या आणि जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या 109 वाणांच्या वाटपाचा प्रारंभ झाला. याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. या वाणांमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल असा विश्वासही त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. 27 फळ पिकांसह इतर पिकं मिळून 61 पिकांसाठी हे वाण विकसित केली गेली आहेत. त्यात तृणधान्य, भरडधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाले, ऊस, कापूस यासह विविध पिकांचा समावेश आहे. वाणांच्या वाटपाला प्रारंभ केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांशी संवाद साधला. ही नवी वाणं तयार केल्याबद्दल त्यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. नव्यानं विकसित होणाऱ्या वाणांच्या फायद्यांबद्दल कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांना माहिती द्यावी अशी सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. लोक आता पोषक आहारावर भर देत असल्याचं सांगून भरड धान्यांचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे एक प्रकारची राजकीय अशांतताच असून अशांत परिस्थिती होऊ नये याची काळजी त्या त्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतली पाहिजे असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होत्या. पक्ष संघटना सोडून गेलेल्यांमध्ये एकमेकांमध्येच हा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी भाषिक जहरीपणा आणला जातो तो चुकीचा आहे असं त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी तसंच महिला मेळाव्यासाठी त्या नाशिकमध्ये आल्या होत्या. महायुती सरकारमध्ये आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील असा विश्वास गोऱ्हे यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षातल्या नेत्यावरचा हल्ला म्हणजे महाराष्ट्रात अराजकता माजल्याचं लक्षण आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अपप्रचार केल्यानं भाजपाच्या जागा कमी आल्या पण आपला जनाधार कमी झालेला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. कुठल्याच बहिणीला लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार नाही. मात्र या योजनेच्या यशाचा त्रास महाविकास आघाडीला होत आहे. ते रोज लाडक्या बहिणीच्या संदर्भात खोटं बोलत आहेत असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला आहे. त्यासाठी आपल्या सरकारनं सौर प्रकल्पातून 12,000 मेगावॅट वीज निर्मितीची तयारी केली आहे. पुढची 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. 1,20,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येण्यास सुरुवात केली आहे. तसंच शेतकऱ्यांचा विचार करणारं हे सरकार आहे असंही ते म्हणाले. विदर्भाचा दुष्काळ कायमचा संपवणाऱ्या पेनगंगा प्रकल्पालाही सरकारनं मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 10,00,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून विदर्भाचा दुष्काळ संपणार आहे. त्यामुळे विदर्भातल्या पुढच्या पिढीला कोरडवाहू शेती काय असते हे माहीत पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था युती सरकार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते या 3 देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत परतल्या. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच महत्वाच्या मुद्द्यांबाबत सामंजस्य करार आणि द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तिथल्या भारतीय समुदायांशी जोडणं हाही या भेटीमागचा उद्देश होता. घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत. अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावला असून समाजमाध्यमावरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाविषयी ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आकाशवाणीला सांगितलं.
भारत सरकारतर्फे घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे तेव्हा आपण सगळ्यांनी 15 ऑगस्टला आपल्या घरी सन्मानानी आणि अभिमानानी तिरंगा फडकवायचा आहे. तिरंग्यासोबत तुम्ही सेल्फीही काढू शकता आणि तिरंग्याचा डीपी सुद्धा ठेवू शकता. चला तर मग आपण सगळे घरोघरी तिरंगा फडकवूया. जय हिंद.
घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत पनवेल महानगरपालिकेनं आज तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. विद्यार्थी, नागरिक, महानगरपालिका तसंच सुरक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता दूत मोठ्या संख्येनं या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप आज होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा समारोपाचा कार्यक्रम सुरू होईल. दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारी नेमबाज मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश या कार्यक्रमात भारताचे ध्वजधारक असतील. समारोपाच्या वेळी ऑलिम्पिक ज्योत समारंभपूर्वक शांत केली जाईल आणि पुढच्या 2028 ऑलिम्पिकच्या लॉस एंजेलिस व्यवस्थापन समितीकडे ऑलिम्पिकचा ध्वज सुपूर्द केला जाईल. सध्याच्या पदक तालिकेत भारत 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह 71 स्थानावर आहे. चीन पहिल्या, अमेरिका दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान भारतासाठी पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रा याला काल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यक्रमात प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात तिनं दाखल केलेल्या याचिकेवर निकाल द्यायला ऑलिम्पिक क्रीडा लवादाचा निकाल 13 ऑगस्ट रोजी येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीला काँग्रेस महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहेत असं काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेडमध्ये बातमीदारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आज नांदेडमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बातमीदारांशी बोलत होते. माजी परराष्ट्रमंत्री के नटवर सिंग यांचं काल रात्री दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. काही काळ त्यांची तब्येत बरी नव्हती. 1984 त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. नटवर सिंग यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला असून त्यामधील व्हॉट्सअप सुद्धा हॅक झाला आहे. त्यामुळे आपल्याला कोणीही थेट फोन किंवा संदेश पाठवू नये असं आवाहन खासदार सुळे यांनी आपल्या एक्स खात्यावरून केलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अधिक उत्पादन देणाऱ्या आणि जैवसंवर्धन करणाऱ्या पिकांच्या 109 वाणांच्या वाटपाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे एक प्रकारची राजकीय अशांतताच असून एकमेकांमध्येच संघर्ष पाहायला मिळत असल्याची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची खंत. लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या अपप्रचारामुळे भाजपाच्या जागा घटल्या पण जनाधार घटला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप. मनू भाकर आणि पी आर श्रीजेश यांना ध्वजधारकाचा मान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.